नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल. मुंबईत धावत्या उपनगरी रेल्वेतून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 प्रवासी गंभीर जखमी. आणि कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी वळवण्यासंदर्भात आराखडे तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू. आता सविस्तर बातम्या. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षात सरकारने लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं नमूद केलं. जनधन योजनेतून 55 कोटी जनतेला फायदा झाला. ही संख्या युरोपियन महासंघाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर आतापर्यंत 81 कोटी लोकसंख्येला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. भारत आज फक्त सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोपक्रम यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणारा आवाज झाला असून भारताच्या विकासयात्रेविषयी नमो ऍपवर उपलब्ध चित्रफिती आणि लेखांच्या माध्यमातून जाणून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी, जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्व दिल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रशासनात पारदर्शकतेचं नवीन परिमाण या सरकारने प्रस्थापित केल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडून आला आहे. गेल्या 11 वर्षातील प्रमुख क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या भागात आपण ईशान्येकडील राज्यांच्या विकासगाथेविषयी जाणून घेणार आहोत.
गेल्या 11 वर्षात सरकारनं ईशान्येकडील भागात फक्त पायाभूत सुविधांच्या माध्यमातूनच नव्हे तर नागरिकांमध्येही गुंतवणूक केली आहे. PM Divine, ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजना आणि आकांक्षी जिल्हा कार्यक्रम यासारख्या प्रमुख योजनांनी सर्वसामान्यांच्या प्रगतीला गती दिली आहे. वनधन योजनेच्या माध्यमातून 3 लाखाहून अधिक आदिवासी समुदायांना मुख्य प्रवाहात आणण्यात येत आहे. 434 कृषी उत्पादक कंपन्यांनी संघटित कृषी व्यवसायाच्या माध्यमातून 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण केलंय. सेंद्रिय उत्पादनं, खाद्यतेल आणि बांबू, अगर आणि एरी सिल्क यासारख्या पारंपरिक उत्पादनांचं केंद्र म्हणून ईशान्येकडचे प्रदेश उदयास येत आहेत. हातमाग उत्पादन संस्था आणि ईशान्य कृषी विपणन समितीच्या माध्यमातून स्थानिक कारागीर आणि विणकरांना कलाकुसर, ब्रँडिंग आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या निर्देशांकात सातत्यानं सुधारणा दिसून येत आहे. साक्षरतेचा दर वाढलाय. सर्वांसाठी शिक्षण अर्थात उल्हास मोहिमेअंतर्गत मिझोरमला संपूर्ण साक्षर राज्य घोषित करण्यात आलंय. आसाममध्ये 15 रुग्णालयांसह दक्षिण आशियातलं सर्वात मोठं कर्करोग रुग्णालयाचं जाळं आहे. सांस्कृतिक महोत्सव, संग्रहालय आणि आसामच्या मोईदमसाठी युनेस्को टॅग यासारख्या जागतिक मान्यतांच्या माध्यमातून ईशान्येकडील राज्य अभिमानानं आपली ओळख जगासमोर मांडत आहेत.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 9 प्रवासी जखमी झाले. दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी 9:30 सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जखमींना तातडीनं कळवा आणि ठाणे इथल्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रेल्वे विभागानं या अपघाताची चौकशी सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण केली. अपघात कशामुळे झाला हे चौकशीतून समोर येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तर उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या अपघातातील जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या अपघाताच्या पार्श्वभूमीवर दिवा ते सीएमटी जलद लोकल सुरू करण्याची माहिती मागणी केली आहे. अपघातातल्या जखमींची रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर साजरा झाला. महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि जतन होण्यासोबतच गड किल्ले अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. रायगडावरील राजसदरेवर मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतरच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. रायगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेनचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. आज शिवराज्याभिषेक दिनी या रेल्वेचा पहिला मुक्काम रायगड इथं होणार आहे. त्यानंतर प्रतापगड, शिवनेरी, पुण्यातला लाल महाल तसंच शिवसृष्टी आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन यात्रेकरूंना करता येणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. कर्नाटकातल्या अलमपट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 4 लाभार्थी राज्यांची 18 जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. कृष्णा पाणी वाटप लवादाने 2013 साली कर्नाटक सरकारच्या मागणीवरून अलमपट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याची अनुमती दिली. मात्र यामुळे महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर शहरात पूर येत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने धरणाची उंची वाढवायला विरोध केला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनीही कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे लवादाचा निर्णय अंमलात आणायचा झाल्यास 4 राज्यांची संमती मिळवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी वळवण्यासंदर्भात आराखडे तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झालं आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेच्या निर्देशानुसार त्रयस्थ संस्थेकडून हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या योजनेमुळे धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील 85,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. भारतीय योग संस्थांचे विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर यांनी दिलेली नौकासनाविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
या आसनासाठी पाठीवर झोपा, दोन्ही हात शरीराजवळ, पायाचे पंजे जोडून घ्या, श्वास घेत दोन्ही पाय, दोन्ही हात आणि धड एकाच वेळी हळूहळू वर उचला. शरीर नितंबावर संतुलित करत हात आणि पायाची बोटे ताणा. खांदे व कंबर एकाच उंचीवर. श्वास सामान्य, हळूहळू श्वास सोडत परत या. लक्ष मणिपूर चक्रावर. बद्धकोष्ठता दूर होते, पोटाचे आजार बरे होतात, नाभी त्याच्या मूळ जागी परत येते.
सोलापूर मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरू होईल असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. सोलापूर विमानतळावर सोलापूर गोवा विमानसेवेचं उद्घाटन आज मोहोळ यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूरहून बंगळुरू, तिरुपती आणि हैदराबाद इथं विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती मोहोळ यांनी दिली. महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या अन्नदाता बनेल ऊर्जादाता ही योजना फक्त नावापुरतीच असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात ते आज गावकऱ्यांशी संवाद साधत होते. वैजापूर तालुक्यात शेतात सुरू असलेल्या पेरणीच्या कामात सहभागी होत दानवे यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे गेल्या 11 वर्षात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल. आणि कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी वळवण्यासंदर्भात आराखडे तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.